कुरान आणि मुहम्मद पैगंबर, लेखक दीपा देशमुख आणि अच्युत गोडबोले, वाचक दीप्ती दांडेकर. आज जगभरात एकूण लोकसंख्येच्या 24% जास्त मुस्लिम वास्तव्य करतात. जगभरातल्या मुस्लिमांनी इस्लाम धर्म स्वीकारला आहे आणि इस्लाम या धर्माचा धर्मग्रंथ म्हणून कुरान या ग्रंथाला खूप महत्व आहे. कुरानमध्ये जे लिहिलंय ते म्हणजेच परमेश्वराचेच म्हणजेच अल्लाचे शब्द आहेत असंच जगभरातले मुस्लिम मानतात. या ग्रंथाचं महत्व इतकं आहे की मुस्लिमांच्या प्रार्थना मंदिरांमधून आणि शाळांमधून देखील याबद्दल बोललं जातं. इस्लाम धर्माचे संस्थापक आणि पारंपरिक इस्लाम धर्माच्या धारणेप्रमाणे परमेश्वराचे अंतिम प्रेषित असलेले मुहम्मद पैगंबर यांनी साधारणपणे 609 ते 632 या कालावधीमध्ये कुराणमधला संदेश अवतरित केला. प्रत्यक्ष अल्लाने मुहम्मद पैगंबर यांना कुराणचा संदेश सांगितला आणि तो एकदम न सांगता थोडा थोडा सांगितला असं मानण्यात येतं. तसंच यातले काही अध्याय लहान तर काही मोठे आहेत. कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचायला हवा म्हणून प्रत्यक्ष अल्लानच मुहम्मद पैगंबर यांना नियुक्त केलं आणि त्यांना रसूल या नावानं संबोधलं गेलं असंही मानण्यात येतं. हिंदू धर्मासह अनेक धर्मांमध्ये परमेश्वराची अनेक रूप सांगितली आहेत, मात्र कुराणमध्ये परमेश्वर एकच असतो आणि त्याला एकेश्वरवाद असं म्हटलं आहे. ला इलाह इल्लिल्लाह मुहम्मद रसूलिल्लाह, म्हणजेच अल्लाह शिवाय इतर कोणीही पूजनीय.
Sample complete. Ready to continue?